प्रेषितांचे कृत्य अध्याय 24। 5 दिवसानंतर हनन्या कैसरिया येथे गेला। हनन्या मुख्य याजक होता। हनन्याने आपल्याबरोबर काही यहुदी वडीलजण आणि तिरतुल नावाचा वकील यांना कैसरिया येथे नेले। त्यांनी राज्यपालापुढे पौलावरील दोषारोप सादर केले। जेव्हा पौलाला आत नेण्यात आले तेव्हा तिरतुल याने पौलावरील आरोप सांगण्यास सुरुवात केली। तो म्हणाला,
फेलिक्स महाराज, तुमच्यामुळे आम्हाला फार शांतता लाभली असून तुमच्या दूरदृष्टीमुळे जरूर असलेल्या सुधारणा सुद्धा या देशात झाल्या आहेत। फेलिक्स महाराज, आम्ही हे सर्व प्रकारांनी व सर्व ठिकाणी हे कृतज्ञतेने मान्य करतो, परंतु तुमचा अधिक वेळ न घेता आम्ही जे काही तुम्हाला थोडक्यात सांगतो ते ऐकून घेण्याची कृपा करावी ही विनंती करतो। हा मनुष्य त्रास देणारा आहे। जगात सगळीकडे यहुदी लोकांना त्याने त्रास दिलेला आहे। तो नासरेत खराच्या पंथाचा पुढारी आहे। त्याने देवाचे मंदिर विटाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला धरले। या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे तुम्ही ठरवू शकता, त्याला काही प्रश्न विचारा।
इतर यहुदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की
हे सर्व खरे आहे।
जेव्हा राज्यपालाने पौलाला बोलण्यास खुणावले तेव्हा पौल म्हणाला,
फेलिक्स महाराज, बरीच वर्ष या देशाचे न्यायाधीश म्हणून आपण काम करीत आहात, म्हणून मला आपणासमोर स्वतःचा बचाव करायला आनंद वाटत आहे। येरुशलेम येथे उपासनेसाठी जाऊन मला 12 पेक्षा जास्त दिवस झालेले नाहीत। ही गोष्ट खरी आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकता। मी मंदिरात कोणाशी वाद घालताना, सभास्थानात किंवा बाहेर कोठे कोणाला चिथावून देताना या लोकांना आढळलो नाही। हे लोक माझ्यावर जो आरोप ठेवित आहेत तो त्यांना तुमच्यासमोर सिद्ध करता येणार नाही। मात्र मी हे आपल्यासमोर कबूल करतो। या मार्गाने, ख्रिस्ती मार्गाने जाऊन मी आपल्या वाड वडिलांच्या देवाची उपासना करतो। त्या मार्गाला हे लोक पंथ म्हणतात। जे काही नियमशास्त्रात सांगितले आहे आणि जे काही आमच्या संदेष्ट्यांनी सांगितलेले आहे त्या सर्वांवर मी विश्वास ठेवतो। आणि धार्मिकांचे व वाईटांचेही मरणातून पुन्हा उठणे होणार आहे। ही गोष्ट हे लोकही माझ्या बरोबर मानतील अशी मी देवामध्ये आशा बाळगतो। यासाठी देवापुढे आणि मनुष्यांपुढे आपला विवेक शुद्ध असावा याचा मी नेहमी आटोकाट प्रयत्न करीत असतो। अनेक वर्षे दूर राहिल्यानंतर माझ्या लोकांतील गरिबांना दान देऊन येरुशलेममध्ये स्वतःसाठी अर्पण करावे म्हणून मी मंदिरात जाऊन हा विधी करीत असताना शुद्धीकरण झालेला असा मी त्यास आढळलो। तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता, अगर दंगाही केला नव्हता, पण आशियातील काही लोक तेथे हजर होते। जर त्यांना माझ्याविरुद्ध काही म्हणायचे असेल तर त्यांनी आपणापुढे हजर होऊन मला दोष लावावा। किंवा मी जेव्हा धर्मसभेपुढे उभा राहिलो त्यावेळी माझ्यामध्ये काही चूक त्यांना आढळली असेल तर त्यांनी तसे सांगावे। मी या लोकांमध्ये उभे राहून मोठ्याने म्हणालो की मेलेल्यांतून पुन्हा उठण्याच्या प्रश्नावरून माझा न्यायनिवाडा होत आहे। या एका गोष्टीशिवाय दुसरा आरोप माझ्यावर करायचा असेल तर यांनी तसे सांगावे।
फेलिक्सला ख्रिस्ती मार्गाविषयी चांगली माहिती असल्याने त्याने सुनावणी थांबवली। फेलिक्स म्हणाला,
जेव्हा लुसिया सरदार येथे येईल तेव्हा तुझ्या प्रकरणाचा काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन।
मग फेलिक्सने शताधिपतीला आज्ञा केली की पौलाला पहाऱ्यात ठेवावे, परंतु त्याला थोडी मोकळीक देण्यात यावी। आणि असाही हुकूम केला की त्याच्या मित्रांना त्याची गरज भागविण्यास मना करू नये। काही दिवसानंतर फेलिक्स आपली पत्नी द्रुसिला हिच्याबरोबर आला। ती एक यहुदी स्त्री होती। फेलिक्सने पौलाला बोलावणे पाठविले आणि त्याने येशू ख्रिस्तावरील विश्वासाबाबत पौलाचे बोलणे ऐकून घेतले। परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले तेव्हा फेलिक्सला भीती वाटली। तो पौलाला म्हणाला,
आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन।
यावेळी पौल त्याला पैसे देऊ करील असे त्याला वाटत होते, म्हणून फेलिक्स त्याला वरचेवर बोलावणे पाठवत असे आणि त्याच्याशी बोलत असे। 2 वर्ष झाल्यावर फेलिक्सच्या जागी पुरके फेस्त हा राज्यपाल झाला। आणि यहुदी लोकांचे मन मोडण्याची फेलिक्सची इच्छा नव्हती, म्हणून त्याने जाण्यापूर्वी पौलाला तुरुंगातच ठेवले।